चीनीमंडी.com पॉडकास्ट। नेपाळमध्ये तापला ऊस थकबाकीचा मुद्दा। सरलाही जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांना आतापर्यंत जवळपास 240 दशलक्ष रुपयांची थकबाकी मिळालेली नाहीये। जिल्ह्यातील धनकोल येथील अन्नपूर्णा साखर कारखाना शेतकऱ्यांना पैसे देण्यात अपयशी ठरलाय। साखर कारखान्यांकडून प्रलंबित ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीबाबत ऊस शेतकऱ्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये काठमांडूमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते। त्यानंतर काही कारखान्यांनी थकबाकी भागवण्यास सुरुवात सुद्धा केली होती। अन्नपूर्णा साखर कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे भागवलेले नाहीयेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांची थकबाकी खूप काळापासून देय आहे। त्यांनी साखर कारखान्याच्या या स्थितीसाठी सरकारच्या उदासीनतेला दोषी ठरवली आहे। नेपाळ फेडरेशन ऑफ केन प्रोड्युसर्सचे चेअरमन कपिल मुनी नुपाने यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी गेल्या 3 ते 4 वर्षापासूनचे देय प्रलंबित आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशा पडत आहे।